चीनीमंडी.com पॉडकास्ट।
तांझानियामध्ये साखर कारखाने सुरू करण्याचं सरकारचं आवाहन। देशाला आयातीवर अवलंबून राहू नये म्हणून सरकारनं कॉन्फेडरेशन ऑफ टांझानिया इंडस्ट्रीजला औद्योगिक साखर कारखाने सुरू करण्यास सांगितलं आहे। पंतप्रधानांच्या कार्यालयात मंत्री एन जल्लाह कैरुकी यांनी 20 मार्च रोजी CBI ची भेट घेतल्यानंतर ही बैठक घेण्यात आली। त्या म्हणाल्या की टांझानियामध्ये एकही साखर कारखाना नव्हता आणि साखर आयात करण्याऐवजी स्थानिक पातळीवर साखरेचं उत्पादन केल्यास उद्योजकांना त्याचा फायदा होईल। CTIचे अध्यक्ष सुभाष पटेल यांनी भाष्य केलं की यासाठी प्रचंड गुंतवणूक आवश्यक आहे पण त्याचा परतावा निश्चित नाही।